नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराविभागावरवी कबसबाबते तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. वेचणूक आयोगान पयल्या पांवड्यावेल्या वेचणूकेची अधिसुचोवणी जारी केल्या उपरांत कालसावन वेचणूकेच्या पयल्या पांवड्यार उमेदवारी अर्ज भरपाक सुरवात जाली. ह्या पांवड्यार 19 एप्रिलाक 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांतल्या 102 संसदीय मतदारसंघां खातीर मतदान जातले. ह्या म्हयन्याच्या 27 तारखे मेरेन उमेदवारी अर्ज दाखल करपाक मेळटले, मात बिहारा खातीर ह्या म्हयन्याच्या 28 तारखे मेरेन उमेदवारी अर्ज भरपाची निमणी तारीख आसा. 28 तारखेक अर्जांची छाननी जातली. 30 मार्च मेरेन उमेदवारी अर्ज फाटीक घेवपाची निमणी तारीख आसा, तर बिहारात ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक अर्जांची छाननी जातली. 2 एप्रिलाक उमेदवारी फाटीक घेवपाची निमणी तारीख आसा. तशेंच सिक्कीम आनी अरुणाचल प्रदेशांतल्या विधानसभा वेंचणुके खातीर लेगीत अधिसुचोवणी जारी केल्या. दोनूय राज्यांत 19 एप्रिलाक मतदान जातले, मतमेजणी 2 जूनाक जातली. लोकसभा वेंचणुकेची कार्यावळी जाहीर जाल्ल्यान राजकीय पक्षांकडल्यान प्रचाराक सुरवात जाल्या. प्रचारा खातीर उमेदवारांचेर खर्चाची मर्यादा आशिल्ल्यान स्टेज, लाउडस्पीकर, बॅनर, फ्लॅग हांचे दर निश्चित जाल्यात. बसकांच्या लाउडस्पीकर खातीर दिसाक 3,000 रुपया प्रमाण हिशोब वेंचणूक आयोग करतलो. उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचाराची उपकरणां तशेंच साधनांचे दर निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या. वेंचणूक आयोगान गोंया खातीर उमेदवारांच्या खर्चाचेर 75 लाखांची मर्यादा घाल्या. ह्या मर्यादे भितर उमेदवारांक खर्च करचो पडटलो. वेंचणूक प्रचारा खातीर जाहीर बसका तशेंच बुथाचेर बसका जातात. हाचे खातीर स्टेज, खुर्च्यो, लाउडस्पीकराची वेवस्था करची पडटा. स्टेज वा पॉडियम खातीर 880 रुपया चौखण मिटर प्रमाण खर्चाची आकारणी जातली. कपड्यांच्या झेंड्याचो दर 150 रुपया चौखण मिटर जाल्यार हेर झेंड्यांचो दर 224 रुपया चौखण मिटर थारतलो. रंगीत पोस्टरा खातीर 18 रुपया जाल्यार काळ्या धव्या पोस्टरा खातीर 16 रुपया दर निश्चित जाला. व्हिडिओ चित्रीकरणा खातीर दिसाक 3,300 रुपया आनी हाय डिजिटल कॅमेराच्या आधारान चित्रीकरणा खातीर दिसाक 3,390 रुपया प्रमाण दराची आकारणी जातली. अल्पहार तशेंच खावपाच्या वस्तूंचे दर निश्चित केल्या. च्याचो दर 15 रुपया, कॉफीचो दर 20 रुपया जाल्यार सामोसाचो दर 15 रुपया निश्चित जाला. 1 प्लेट शिबिराक जेवण 125 रुपया जाल्यार नुस्त्याच्या जेवणाचो दर 180 रुपया आसा. भांड्यांच्यो गाडयो ड्रायव्हर हांचे दर येरादारी खात्यान निश्चित केल्या प्रमाण आसा. उदकाची जोडणी, स्टेशनरी, झेरॉक्स हांचे वयल्या खर्चाच्या तपशिलाची लेगीत नोंद जाल्या. मडगांवा दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात वेचणूक नियंत्रण कक्ष 24 वरां कार्यरत असतले. वेचणूक संबंधित कसली कागाळ असल्यास विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यांखातीर नियंत्रण कक्षाच्या फोन क्रमांकाचेर कागाळ नोंद करपाक मेळटली. फोंडा, शिरोडा आणि मडकय विधानसभा मतदारसंघाखातीर फोंडा तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करू येता. मुरगाव, दाबोळी आणि कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघाखातीर मुरगाव तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करूंक मेळटलो. नुवे, कुर्तली, फातोड्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळी आनी वेळी विधानसभा मतदारसंघाखातीर साश्टी तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करपाक मेळटलो. जिल्हो वेचणूक अधिकारी स्तराचेर होच नियंत्रण कक्ष दक्षिण गोंय जिल्ह्याखातीर आसतलो. केपे, कुर्तळे विधानसभा मतदारसंघाखातीर केपे तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करपाक मेळटलो. सावड्डे विधानसभा मतदारसंघाखातीर धारबांदोडे तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करपाक मेळटलो. सांगे विधानसभा मतदारसंघाखातीर सांगे तालुको नियंत्रण कक्षात जाल्यार काणकोण विधानसभा मतदारसंघाखातीर काणकोण तालुको नियंत्रण कक्षात संपर्क करपाक मेळटलो. तशेंच 1950 हो टोल फ्री क्रमांक राज्य पातळीर कार्यरत आसतलो. दिल्लीतल्या 24/7 फाउंडेशन हे सामाजिक संस्थेन ज्येष्ठ नागरिकांक सुखी जिवीत जगपाक मदत करपा खातीर वेगवेगळ्या सुवातेर जाणट्यां खातीर उमेद केंद्र सुरू केल्यात. हे संस्थेच्या वावराचो विस्तार करतना राज्यातल्या उत्तर गोंयात आता ही केंद्रां सुरू केल्यात. होंडा वाठारात सुरू जाल्ल्या ह्या केंद्राचे निमंत्रक रामानंद गांवकर हांणी ही माहिती दिली. जाणटेपणांत आपूण एकलेच न्हय हाची जाणीव इकाय करूंक वरिश्ठांक एकाच पाख्या सकयल हाडून वेगवेगळ्या गजालींचेर चर्चा करप हो हेत आता साध्य जातलो असे रामानंद गांवकर हांणी सांगले. उमेद केंद्र सुरू करप हे एक व्हडले काम, हे संस्थेक गरजेची सगळी मदत दिवपाचो यत्न करतले असे सगुण वाडकर हांणी सांगले. आनी ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.